रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम श्री राम समर्थ
जय विवा पोळी श्रीमंताची भाजी भाकर गरिबाची देवी देवा गुरुलाया देवी देवा गुरुलाया इच्छे रहित भोजना इच्छे रहित भोजना राम नाम अमृत पान तांबूल अर्पेला पांडुरंग विशेष दिला देवी देवा गुरुलाया देवी देवा गुरुलाया ब्रह्म चैतन्य सदया देवी देवा गुरुलाया देवी देवा गुरुलाया ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम गगन सदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे
Bye. ಭಗವದತಿ ಗಾಜೆ ಅಗಾಧ ಮಹಿಮಾ ಬಿಂದ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಗಾಜೆ ಜೈ ದೇವ ಜೈ ದೇವ ಜಯ ಆತ್ಮಾರಾಮ ನಿಗಮಾಗಮ ಶೋಭಿತ ನಕಲೇ ಗುಣ ಶ್ರೀಮಾ ಜೈ ದೇವ ಜೈ ದೇವ ಗೌ ಗೋಪಿ ಗೌ ಗೋಣಿ ಗೌತಾ ಕಾಳಾಂತ ಹರಿಹರ ಬ್ರಹ್ಮಾದಿತ ದೇವ ಸಕಲಾಂತ ಯುಗಾಯುಗೇ ಆತ್ಮಾರಾಮ ಅಮೂರ್ತ ವಾಸ್ಮನೇ ಮಹಿಮಾ
ಯಜಂತ ದೇವಾಸ್ತಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ ತೇ ಹನಾಕಂ ಮಹಿಮಾನಸ್ಯ ಜಂತ ಯತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತಿ ದೇವಾಃ ಓಂ ರಾಜಾಧಿರಾಜಾಯ ಪ್ರಸಯ್ಯ ಸಾಹಿನೇ ನಮೋ ವಯಂ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಕುರ್ಮಹೇ ಸಮೇ ಕಾಮಾನ್ ಕಾಮಕಾಮಾಯ ಮಹ್ಯಂ ಕಾಮೇಶ್ವರೋ ವೈ ಶ್ರವಣೋ ದಧಾತು ಕುಬೇರಾಯ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಂ ಭೋಜ್ಯಂ ಸ್ವರಾಜ್ಯಂ ವೈರಾಜ್ಯಂ ಪರಮೇಷ್ಠಂ ರಾಜ್ಯಂ ಮಹಾರಾಜ್ಯಮಾಧಿಪತ್ಯಮಯಂ ಸಮಂತಪರ್ಯಾಯೀಶ ಸಾರ್ವಭೌಮಃ ಸಾರ್ವಾಯುಷಾಂತಾದಾಪರಾರ್ಧಾತ್ ಪೃಥಿವ್ಯೈ ಸಮುದ್ರ ಪರ್ಯಂತಾಯ ಏಕರಾಳಿತಿ ತದಪ್ಪೇಷ ಶ್ಲೋಕೋ ಭೀತೋ ಮರುತಃ ಪರಿವೇಷ್ಟಾರೋ ಮರುತಸ್ಯಾವ ಸಂಗ್ರಹೇ ಆವೀಕ್ಷಿತಸ್ಯ ಕಾಮ ಪ್ರೇರ್ವಿಶ್ವೇ ದೇವಾ ಸಭಾಸದ ಇತಿ ಓಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಪೂರ್ಣಬೋಧಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನ ಸದ್ಗುರು ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಯಾನಿ ಕಾನಿ ಚ ಪಾಪಾನಿ ಜನ್ಮಾಂತರಕೃತಾನಿ ಚ ತಾನಿ ತಾನಿ ವಿನಶ್ಯಂತಿ ಪ್ರಾದಕ್ಷಿಣ್ಯಾ ಪದೇ ಪದೇ ಅನ್ಯಥಾ ಶರಣಂ ನಾಸ್ತಿ ತ್ವಮೇವ ಶರಣಂ ಮಮ ತಸ್ಮಾತ್ ಕಾರುಣ್ಯ ಭಾವೇನ ರಕ್ಷ ರಕ್ಷ ಸದ್ಗುರು
ಕಾಲೇ ವರ್ಷತು ಪರ್ಜನ್ಯಃ ಪೃಥಿವೀ ಸಸ್ಯ ಶಾಲಿನಿ ದೇಶೋಯಂ ಕ್ಷೋಭರಹಿತೋ ಬ್ರಾಹ್ಮಣಾ ಸಂತು ನಿರ್ಭಯಾ ಸರ್ವೇತ್ರ ಸುಖಿನಃ ಸಂತು ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖಮಾನ್ವಯಾತ್ ಅಪುತ್ರಾ ಪುತ್ರಿಣಃ ಸಂತು ಪುತ್ರಿಣಃ ಸಂತು ಪೌತ್ರಿಣಃ ಅಧನಾ ಸದನಾ ಸಂತು ಜೀವಂತು ಶರದಃ ಶತಂ ಸರ್ವೇ ಜನಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ತಥಾಸ್ತು ಸರ್ವೇ ಜನಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ತಥಾಸ್ತು ಸರ್ವೇ ಜನಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ತಥಾಸ್ತು ಶಂಖಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿತಂತೋಯಂ ಭ್ರಾಮಿತಂ ಸದ್ಗುರೂಪರಿ ಅಂಗಲಗ್ನಂ ಮನುಷ್ಯಾಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯಾಂ ವ್ಯಪೋಹತು ಹರ ಭಾಗೀರಥಿ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ಅಜ್ಞಾನಮೂಲಹರಣಂ ಜನ್ಮಕರ್ಮ ನಿವಾರಣಂ ಭಕ್ತಿಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಸದ್ಗುರುಪಾದೋದಕಂ ತೀರ್ಥಂ ಜಠರೇ ಧಾರಯಾಮ್ಯಹಂ
ರಘುಪತಿ ರಾಘವ ರಾಜಾರಾಂ ಪತಿತ ಪಾವನ ಸೀತಾರಾಂ
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 ರಘುಪತಿ ರಾಘವ ರಾಜಾರಾಂ राम पतित पावन सीताराम
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
श्री राम समर्थ
महाराजांचा नैवेद्य आरती झाल्यानंतर सर्व भक्तगण भोजनासाठी प्रसाद मंडपात जातात. पानावर बसल्यावर सर्व भक्तगण जय जय श्रीराम जय जय श्रीरामचा जयघोष करतात. त्यानंतर पुढील श्लोक म्हटले जातात.
चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वरण कवल गेता नाम ज्ञा श्री हरि चैन सहज हवन होते नाम गेता पुकाचे जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण दोहे दानी जय यज्ञ कर्म
भोजनानंतर पानावरून उठण्यापूर्वी जय जय श्रीराम जय जय श्रीरामचा घोष करून पुढील श्लोक म्हटला जातो. दुपारी 3 वाजता सामुदायिक जपास सुरुवात करण्यापूर्वी सकाळप्रमाणे गुरुर्ब्रह्मा बहुचांगले इत्यादी श्लोक म्हणतात. 4:30 वाजता जप थांबवून विष्णू सहस्रनाम रामहृदय इत्यादी पठण करतात.
भूतकृद्भूतमुद्भावो भूतात्मा भूतभावना
भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो क्षरैव च योगो योगविदानेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुभूतादिर्निधृतया सम्भवो भावनो भरता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयम्भू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मलप्रभु विश्वकर्मा मनुस्पष्टा सविष्टस्तविरो ध्रुवा अजायः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षकृतवर्णः प्रभूतस्ति प्रबुद्धाम पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानः प्राणतः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्श कृतज्ञः कृतिरात्मवा सुरेशः शरणम् शर्म विश्वरेता प्रजा भवा अहः संवत्सरो व्याघ प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वाधिरक्षितः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविश्रुतः वसुर्वसुनः सत्यः समात्मा संहितः समा अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति रुद्रो भौ शिरा बभ्रुर्विश्वयोनिश्वरा अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारो महात्मा सर्वः सर्वविद्भानुर्विश्वसेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंशश्चतुर्भुजः राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादिका अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघश्रुतिरुर्जितः अतीन्द्रः सन्द्रः सर्वो ध्रुवात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यसदायो वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महानिधिः अनिर्देशवपु श्रीमान्येयात्मा महानिधुक् महेश्वासो मयि वर्ता श्रीनिवासः सदाङ्गति अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविलाम्पति मयिमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृतः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्निमांसिरः अजोतुर्मशास्ता विश्रुतात्मा सुरायः गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्यग्ने वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीर्णः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपाव आवर्तनो निवृतात्मा संवृतः सम्रमर्दनः अहसंवर्तको वन्दे रलियो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुविभुः सत्कर्कासकृतः साधुर्जन्मनारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टाशिष्टकक्षुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषायी वृषभो विष्णुर्विश्वरमा विषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुतो वसु नैकरूपो बृहद्रूपः श्रुतिविश्वः प्रकाशनः ओजस्तेजो द्विविधः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्रस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुर्भो वानुशशबिन्दुः सुरेश्वरः औषधम् जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथपालपावनोदरः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभु युगादिपुर्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजलनन्तरितः इष्टो विशिष्टशिष्टेष्ठण्डी नंशो वृषा क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्ववाहो महेन्द्रः अच्युतः प्रचितः प्राणः प्राणदो वासवान्तः अपानिमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो दुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुराहिरेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरश्रीगणेश्वरः अनुकूलश्च आवर्तः पद्मिनिवेक्षणः
पद्मनाभोरविन्याक्षो पद्मगर्भशरीरभृत् महद्विरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजा अतुलः सर्वो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीमान् समितिर्या वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सह महीरो महामागो वेगवान् विकाशना उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानो गुहा परद्भिः परमस्पष्टः स्पृष्टः पुष्टः सुवेक्षणः रामो विरामो विरयो मार्गो देयो नयोनया वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवप्रभुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुर्दौक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेश्वरी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावस्थानो प्रमाणं वीरमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाजनः अनिर्विन्नस्तविष्टो भूरणमयूको महामखः नक्षत्रवीर्यक्षत्रीक्षमक्षामः समीरः यज्ञैजो महेजश्च चतुस्वक्रं स्थान्वति सर्वदा श्रीमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुहृदस्मुखः सूक्ष्मसुखदस्तु मनोहरो हितक्रोधो वीरबाहुर्विदारणा स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सरो वत्सरो वत्सीरत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुद्धर्मगुद्धर्मे सतसक्षर्मक्षणम् अविज्ञाता सहस्रांशो विधाता कृतलक्षणा गमस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिलक्षणा सोमपो वृतपः सोमः पुरुजिसुरसत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशारः सात्वताम्पति जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मिलविक्रमः अम्भो निर्णयात्मा महोदयशिरोन्तः अयो मानसाभावयोजिता मित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दसत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिकपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपदस्त्रीचाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकः महावराहो गोविन्द सुषेण कनकामदि भूयो गुरुयोगनपुत्रश्चक्रगदाधरः वेदासाङ्गोचितः कृष्णो नृणसन्तर्षणोचितः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो मामनाः भगवान् महानन्दी वनमायी हरायिता आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरिशुर्दारुणो द्रविणप्रदा विहस्पृक् सर्वदुर्व्यासो वाचस्पतिरयोनिजः निसामासामरस्साम निर्वाणमेषरमिष सन्न्यासकृष्णमशाङ्को निष्ठाशान्तिपरायणम् स्वाङ्गशाङ्कदस्रशा कुमुदः कुमलेशः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषपाक्षो वृषप्रियः अनिवर्ते निमृतात्मा संक्षेप्ता क्षेमकृष्वः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपति श्रीमताम्बरः श्रीधर श्रीषश्रीश्वासः श्रीपति श्रीभावनः श्रीधर श्रीकरश्रेयः श्रीमालोकत्रयाश्रयः स्वक्षशङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्यर्गिर्सिंहसंशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुमनीषः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चिष्मानर्चितकुम्भो विशुदात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः पादने विहावीरः शौरिशूरिनरेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवकेशवाहरि कामदेव कामपालः कामीकान्तकृतागमः अनिर्देशो गुरुविष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकुर्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महादेवामौरः महागरुर्महायज्वा महायज्ञो महावी सव्यस्तव्यतस्तोत्रम् स्तुतिस्तोतारणव्या पूर्णपुरया पुण्यः पुण्यकीर्तिर्नामया नवजवस्तिरकरो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहवि सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो वयुश्रेष्ठ सन्निवासस्याम्नः भूतावासो वासुदेवः सर्वासु निरोधः दर्पः दर्पलो दृप्तो दुर्धरोधा पराजितः विश्वमूर्तिः महामूर्तिः दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरवेकदशमूर्तिशतान्या एकोनैकसवर्गोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्द्राङ्गदि वीराविषमशून्यो दुताशीलश्चलश्चला अमानी आनजो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो विधिधरः सर्वशस्त्रमृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो कदाग्रः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्योश्चतुर्गति चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदैकपात् समावर्तो निवृतात्मा दुर्जयो दुर्विकर्मः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरायः स्वाङ्गो शोकसारिकस्तन्तुस्तन्तुवर्णः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतकर्मः उद्भवसुन्दरसुन्दोरत्नाभसुलोचनः अर्को वाचसृङ्गी जयन्तः सर्वबीजै स्वर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्वागीश्वरेश्वरः महारथो महागतो महाकुतो महानिधि कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोदरः अमृतांशोमृतोपः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुरतः सिद्धः शत्रुभिः शत्रुतापनः न क्रोधो दुन्दुरश्वत्तश्चारुणान्धनुसूदनः सहस्राक्षी सप्तजिम्बः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिर्गोचिन्त्यो भयकृद्भयनाशिनः अणुर्भकृशस्तूरो गुणमुन्निर्गुणो महान् अदृतस्वस्य प्रावंशो वंशवर्धनः भारमुत्पतितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमश्रवणश्यामस्मरणो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डोतमैतातमः अपराजितः सर्वसो नियन्ता नियोयमः सतोहान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्राय व्याघोः प्रियकृतिवर्णः विहाय सगतिर्ज्योतिसुरुचिर्मुः रविर्विलोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुतोभोक्ता सुपदो नैकलोकृजः अनिर्विण्णः सलाम श्रीलोकान्निशानवद्भः सनातनातनमः प्रजगत्प्रगणव्या स्वस्तिरः स्वस्ति 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 भुः स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डली चक्रे विक्रमशासनः शब्दादिकः शब्दसः शिशिरश्चकुलीकरः अक्रोरपेशलो दक्षो दक्षिणक्षमिणाम्बरः विनिपतमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यस्वप्नाशनः वीरारक्षणसन्तो जीवनः परिवर्षितः अनन्तरूपोऽनन्तश्रीधृतमन्युर्व्यापः चतुरश्लोकविरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूवो लक्ष्मी सुविरो रुचिराङ्गदः जनो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पः सप्रयागरः ऊर्ध्वदस्य प्रदाचार प्राणदः प्रणवप्रणः प्रमाणम् प्राणनिलयः प्राणदुःप्राणजीवनः तत्त्वम् तत्त्वविवेकात्मा जन्मृत्युः भूर्भुवस्वस्तनुस्ताय सविता प्रकामः यज्ञो यज्ञपतिर्यज्ञा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञमृद्यज्ञमृद्यज्ञी यज्ञभुव्यज्ञसाधनः यज्ञानकृद्यज्ञभूय मनमन्दादेव च आत्मयो स्वयम् जातो वैखानः सामदायनः देवकेनन्दनश्रेष्ठाक्षिभिरपापनाशनः शङ्खमृन्दकीचक्रीशानन्दनुवादारः रथाङ्गपाणिलक्षोभ्यः सर्वप्रणाय सर्वप्रणाय नमो सन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशिशिरोर्भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि उदाहरणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते कलशायिने नमस्ते केशवानन्द वासुदेव नमोऽस्तुते वासनात् वासुदेवस्य वासुकं भुवनत्रयम् सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणिताय जगदिलाय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रति गच्छति श्रीगोपालकृष्णमहाराज की जय।